वर हेल्थ 93.5 वर रेड एफएम वर 9:23 झाले तर रुद्राय तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये मेहनत परिश्रम कष्ट आणि त्यानंतर मिळते सफलता. सफलता की सीढ़िया हम चढ़ते जाते हैं और एक खूबसूरत सा मकाम हासिल कर लेते हैं. पण कधी कधी एखाद्या ठिकाणी पैशांपेक्षा आपले मॉरल्स, आपले तत्व या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठी आपण आपल्याला मिळणारी मोठीशी जो रक्कम होती है त्याचा त्याग करतो. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे आयुष्यामध्ये? काहीतरी खूप मोठी गोष्ट होती पण तिचा त्याग केलात तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कारणासाठी. जर असेल तर शेअर करा 6601935 नंबरवर. सजदे किए फ्रॉम खट्टा मीठा गाणं येत आहे थोड्याच वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.